आत्तापर्यंत जे काय आपण वाचलं याच्याबद्दल काही मूलभूत संकल्पना परत एकदा मी आपल्यासमोर मांडणार आहे. यामध्ये आपल्या कमरेची रचना आणि त्याचं कार्य, त्यामध्ये होणारे बदल आणि त्यामध्ये होणारा बिघाड हा आपला मुख्य विषय आत्ता आहे. मी मगाशी ह्या अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या कमरेमध्ये जे मणके आहेत ही हाडं आहेत. ह्या मणक्यांच्या मध्ये काही लवचिक खुर्च्या आहे. या खुर्चेमध्ये केंद्रकाच्या जागी नोटोकॉर्ड या स्नायूचा काही भाग आहे आणि त्याला सर्व बाजूंनी लपेटणारा ॲन्युलस फायब्रोसस नावाचा काही घट्ट वीण असलेला पदार्थ आहे जो या नोटोकॉर्डला आतमध्ये पकडून ठेवतो. आणि ही जेली किंवा हा जो पदार्थ आहे ह्यामुळे आपल्या पाठीला लवचिकपणा मिळतो, आपल्या पाठीला स्प्रिंग ॲक्शन मिळते. ह्याच्या मागच्या बाजूला म्हणजे पाठीच्या बाजूला ह्या डिस्कच्या किंवा मणक्याच्या मागच्या बाजूला जी पोकळी असते या पोकळीमधून आपला मज्जारज्जू आपल्या पायाच्या दिशेला जात असतो. आणि ह्या मज्जारज्जूमधून आपल्या कमरेमधून दर दोन मणक्यांच्यामधून एक, दोन्ही बाजूला एक एक अशा दोन नसा नर्व्ज बाहेर पडत असतात. त्यातल्या वरच्या ज्या दोन नर्व्ज आहेत त्यांची एक नर्व मोठी तयार होते आणि ती मांडीच्या पुढच्या भागात जांघेकडे गुडघ्यापर्यंत काम करते. त्याला आम्ही फिमोरल नर्व असं म्हणतो. खालच्या दोन अधिक अर्ध्या नसांपासून एक मोठी नर्व तयार होते, त्याला आम्ही सायाटिक नर्व म्हणतो. ही आपल्या खुब्याच्या बाजूनी, पाठीच्या बाजूनी, खुब्याच्या मागून, मांडीच्या मागून, आपल्या पायाच्या मागच्या भागात, कडेच्या भागात काम करते आणि आपल्या पायाच्या बोटापर्यंत, तळव्यापर्यंत ती जाऊन काम करत असते. ह्या ज्या नसा आहेत ह्या नसांमध्ये तीन प्रकारचे धागे असतात. एक जे धागे आहेत त्यामुळे आपल्याला संवेदना मिळतात आणि एक जे धागे आहेत त्यामुळे आपल्याला ताकद मिळते. तिसरे जे धागे आहेत त्यामुळे आपला रक्तप्रवाह, आपल्या त्वचेचं तापमान, आपल्या त्वचेमधून येणारा घाम, आपल्या त्वचेची तुकतुकी इत्यादी गोष्टी त्यांनी नियंत्रित केल्या जातात. त्याला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम फायबर्स असं म्हणतात. आता ईश्वरानी या सगळ्या गोष्टींची रचना करत असताना आपल्या पूर्ण शरीराचं नियंत्रण करण्यासाठी जशी मेंदू ही गोष्ट तयार केली आहे, अर्थात त्यामध्ये लहान मेंदू आहे, मोठा मेंदू आहे, मोठ्या मेंदूमध्ये प्रगत भाग आहे, मेंदूचा मधला भाग आहे, मागचा भाग आहे, वगैरे वगैरे, ह्या नियंत्रण करण्याची जी गरज आहे ही गरज जेव्हा आपले हातपाय तयार झाले आणि हातापायाच्या बोटांपर्यंत ह्या नसा कामाच्या दृष्टीने, रचनेच्या दृष्टीने पोचल्या, त्यावेळेला मेंदूनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट केली आहे. ती म्हणजे हे सगळं नियंत्रण एका जागी ठेवलेलं नाही. कारण एका जागी हे सगळं नियंत्रण ठेवण्यातला जो धोका आहे तो असा आहे की एकाच वेळेला ती सर्व गोष्ट ही निकामी होऊ शकते, बिघडू शकते. म्हणून हे नियंत्रण ईश्वरांनी आपल्या कमरेमध्ये प्रत्येक दोन मणक्यांच्यामधून जी नस, शीर किंवा नर्व बाहेर येते ह्या नसेच्या सुरुवातीला ही गोष्ट ठेवलेली आहे. ही जी गोष्ट आहे ह्याला आमच्या भाषेत आम्ही डॉर्सल रूट गँग्लियॉन किंवा DRG असं म्हणतो. हे जे डॉर्सल रूट गँग्लियॉन आहे ह्याच्यामध्ये काय असतं तर आपल्या पायाकडून, हाताकडून, विशेष करून पायाकडून कमरेच्या बाबतीमध्ये ज्या संवेदना गोळा केल्या जातात ज्यामध्ये तापमान आहे, स्पर्श आहे, गार गरम आहे, त्याच्यावर येणारा ताण आहे, प्रेशर आहे, आपले हातपाय कुठल्या अवस्थेत आहेत म्हणजे स्पेशियल ओरिएंटेशन, वर आहे, खाली आहे, पुढे आहे, मागे आहे, इत्यादी इत्यादी, ह्या सर्व संवेदना गोळा करून ह्या भागातून म्हणजे आपल्या पायाकडून ह्या संवेदना मेंदूकडे पाठवल्या जातात. ह्या मेंदूकडे जाताना दोन मणक्यांच्या मधली जी जागा आहे त्या ठिकाणी ह्या संवेदना नेणाऱ्या ज्या नसा आहेत त्या एकत्र येतात आणि त्यांच्या पेशी तिथे असतात. यांना आम्ही ॲक्झॉन हा त्या ठिकाणी असलेल्या पेशीमध्ये, सेलमध्ये संपतो असं म्हणतो. ह्या सर्व ज्या पेशी आहेत ह्या सर्व पेशी एकत्र येऊन त्यांची एक गाठ तयार होते, ह्याला डॉर्सल रूट गँग्लियॉन असं म्हणतात. हे डॉर्सल रूट जसं आहे तसं त्याच्या पुढच्या बाजूला पोटाच्या दिशेला व्हेंट्रल रूट असतं. हे व्हेंट्रल रूट जे आहे हे आपल्या पायाकडे ज्या नसा पाठवतं ह्या नसांमधून आपल्या पायाच्या स्नायूंना ताकद मिळते. आणि या दोन्हीच्या बरोबरीने काही आणखीन नसा आणि त्यांचे काही धागे जातात ज्यामधून आपल्या पायाचा रक्तप्रवाह आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे अनैच्छिक क्रियांशी संबंधित असलेल्या गोष्टी घाम येणे, त्वचेची तुकतुकी, त्वचेवरील केसाचं प्रमाण इत्यादी इत्यादी ह्या गोष्टी नियंत्रित त्या छोट्या धाग्यांमधनं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममधून केल्या जातात. हा जो डॉर्सलूट गँग्लियॉन आहे हा आपल्या कमरेमध्ये असतो दोन्ही बाजूला आणि कमरेच्या 5 मणक्यांमध्ये 5 जागी असे एकंदर 10 डॉर्सलूट गँग्लियॉन आपल्या कमरेच्या खालचा शरीराचा जो भाग आहे त्याचं काम नियंत्रित करत असतात. ह्या डॉर्सलूट गँग्लियॉनमध्ये प्रामुख्याने संवेदना संबंधित गोष्टी नियंत्रित केल्या जातात. आता आपण क्षणभर असं समजूया की एक गोल कापडी तंबू आहे. ह्या तंबूची जी सर्वात वरची जी गोष्ट आहे, या तंबूचा जो कळस आहे, तो म्हणजे डॉर्सलूट गँग्लियॉन. ह्या तंबूचा जो पाया आहे, म्हणजे जमिनीवरती एक वर्तुळ आहे ज्या ठिकाणी तो तंबू लावला जातो, तसं आपल्या शरीरामध्ये ह्या तंबूचा जो पाया आहे हा आपल्या त्वचेवरती त्या संवेदना जिथून घेतल्या जातात ती जागा आहे. त्याला आमच्या भाषेत आम्ही डर्मॅटोम असं म्हणतो, म्हणजे त्वचेचा तो भाग जो भाग त्या शिरेनी तिथे धागे जे आहेत ते पुरवले जातात किंवा त्या धाग्यांमधून त्या भागाच्या संवेदना गोळा केल्या जातात. उदाहरणार्थ आपल्या पायाचा अंगठा जो आहे, ह्या अंगठ्यामध्ये आपल्या कमरेचा जो शेवटचा मणका आहे याच्या बाजूनी जी नस बाहेर पडते, ज्याला आम्ही L5 नर्व असं म्हणतो, ती तिथे कार्यरत असते. तो जो भाग आहे त्वचेचा, हा भाग ह्या L5 या नर्वच्या डर्मॅटोममधला भाग असतो. जर आपण त्याच्या खालची, म्हणजे S1 ही जो नर्व पाहिली, तर ही नर्व आपल्या पायाची करंगळी आणि त्याच्या शेजारचं, म्हणजे पायाचं चौथं बोट जे आहे, ह्या भागामध्ये कार्यरत असते. थोडक्यात हा जो तंबू आहे, या तंबूचा जो कळस आहे, तो म्हणजे कमरेच्या मणक्यामधला डॉर्सलूट गँग्लियॉन आणि त्याचा तळ जो आहे, त्याचा जो पाया आहे तंबूचा, तो म्हणजे त्वचेवरती पसरलेलं ह्या नसांचं आणि त्यातील धाग्यांचं जाळं, म्हणजे डर्मॅटोम. आता हे त्वचेवर पसरलेलं जाळं, म्हणजे त्या तंबूचा पाया आणि तंबूचा कळस, ह्याच्यामधली जी गोष्ट आहे ही काय आहे? तर आपल्या शरीरामध्ये ह्या गोष्टीमध्ये आपल्या पायाचे स्नायू, आपल्या पायातली हाडं, आपल्या पायातले सांधे इत्यादी ह्या सर्व गोष्टी ह्या मधल्या भागामध्ये येतात आणि त्या तंबूची जी कणात आहे, त्या तंबूच्या ज्या भिंती आहेत, त्या तंबूचं जे कापड आहे, ते म्हणजे ह्या स्नायूंच्या वरती असलेलं आवरण, असं साध्या शब्दात म्हणायला हरकत नाही. आता हे अशासाठी समजून घ्यायचं की एक तंबूचा जो व्याप, त्याचा जो व्याप आहे, हा व्याप आणि त्याच्या शेजारी असलेला दुसरा तंबू, हा काही ठिकाणी जमिनीच्या वरती जेव्हा लावला जातो तेव्हा तो थोडासा एकमेकांच्या उपलब्ध जागेवरती आक्रमण करू शकतो. थोडक्यात काय, तर पायामध्ये आपल्या अंगठ्याकडे L5 ही नस काम करते आणि करंगळीकडे S1 ही नर्व काम करते. पण असं नाही आहे की अंगठ्यामध्ये S1 धागे येतच नाहीत किंवा करंगळीमध्ये L5 धागे जातच नाहीत. शरीरामध्ये ईश्वराने ज्याला आपल्या संकटसमयी आपल्याला फायदा व्हावा म्हणून काही ठिकाणी ह्या गोष्टींचं एकमेकावरती ओव्हरलॅप ठेवलेलं आहे, म्हणजे काही ठिकाणी ह्या गोष्टी एकमेकावरती थोड्याशा गेलेल्या असतात. अगदी त्याची बॉर्डर जी आहे, त्याची जी मर्यादा आहे, ती ठरीव आणि तेवढीच असं नसतं, थोडंसं ते त्यांची सरमिसळ त्या ठिकाणी झालेली असते. त्यामुळे काही वेळेला आपल्याला वेदना ज्या होतात, आपल्याला पायाला बधिरपणा जो येतो, तो एका विशिष्ट नसेमुळे येतो, हे 90% लोकांमध्ये लागू पडतं. पण 10% लोकांमध्ये त्याच्या बाजूची जी नस असते त्यामधून झालेल्या बदलामुळे पण ही गोष्ट होऊ शकते. आता ह्या शिरेच्या बाबतीमध्ये एक अतिशय गंमतशीर प्रकार आहे. ह्या ज्या नसा आहेत ज्या डॉर्सलूट गँग्लियॉनमधून आपल्या पायाच्या दिशेला जातात, ह्याच्यामधला जो नियमित जो प्रवाह आहे हा आपल्या पायाकडून हृदयाकडे जाणारा आहे. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ॲफरंट असं म्हणतो, म्हणजे हृदय नव्हे, मेंदूकडे जाणारा आहे. हा मेंदूकडे जाणारा जो प्रवाह आहे, हा प्रवाह ह्याच्यामधून जाणणाऱ्या संवेदना या डॉर्सलूट गँग्लियॉनमध्ये जमा होतात आणि तिथून त्या मज्जारज्जूमार्फत मेंदूकडे पोचवल्या जातात. डॉर्सलूट गँग्लियॉनमध्ये ज्या पेशी आहेत त्यांची एक विशेषता आहे, त्या ज्या पेशी आहेत त्याच्यामधून हे जे धागे बाहेर पडतात, हे धागे बाहेर पडल्यानंतर एका धाग्याचे 2 दिशेला जाणारे भाग होतात, म्हणजे त्याच्या 2 ब्रांचेस होतात, त्यांच्या दोन शाखा होतात. एक जी त्यातली ब्रांच आहे किंवा शाखा आहे ही मेंदूच्या दिशेला जाते आणि एक जी आहे ती आपल्या पायाच्या दिशेला जाते. ह्या दोन्ही शाखा मिळून एक नस तयार होते आणि ह्या नसेची जी पेशी असते ही त्या डॉर्सल रूट गँग्लियॉनमध्ये असते. ह्यामुळे काय होतं की मेंदूकडे जेव्हा आपल्या पायाकडून संवेदना जातात त्यावेळेला त्या पायाकडूनच आलेल्या आहेत का आपल्या मज्जारज्जूमधून आलेल्या आहेत हे मेंदूला तितकंसं स्वच्छ दरवेळेला समजतं असं नाही. म्हणजे काय तर मज्जारज्जूच्या भोवती जर काही बदल झाला, ह्या डॉर्सल रूट गँग्लियॉनच्या भोवती जर काही बदल झाला तर तो झालेला बदल, उदाहरणार्थ त्या ठिकाणी सूज आली, तर हा झालेला जो बदल आहे हा बदल मेंदूमध्ये आपल्याला वाटताना पायामध्ये आपल्याला वेदना होत आहेत असं वाटू शकतं. मी हे परत एकदा आपल्याला सांगतो, आपल्या डॉर्सल रूट गँग्लियॉनमधली पेशी, त्याला बाहेर पडणारा त्यातनं नसेचा धागा, ह्या धाग्याच्या दोन शाखा, एक मेंदूच्या दिशेला मज्जारज्जूमध्ये जाते आणि एक पायाच्या दिशेला जाते. ह्या दोन्ही शाखा ह्या एकाच धाग्याच्या शाखा असल्यामुळे, एकाच धाग्याच्या दोन झालेल्या ब्रांचेस असल्यामुळे एका शाखेमधून जाणारे संदेश हे दुसऱ्या शाखेमधून येत आहेत असं वाटू शकतं. त्यामुळे कमरेमध्ये जे बदल होतात ह्या बदलांचा दृश्य परिणाम, पेशंटना जाणवणारा परिणाम हा पायामध्ये आहे असं वाटू शकतं. ही त्याची झाली त्रासदायक गोष्ट. ह्याची चांगली गोष्ट काय तर बऱ्याच वेळा त्यामुळे आम्ही पायाला उपचार जर दिले काही प्रमाणात, विशेषतः शेकलं किंवा त्या ठिकाणी काही इंजेक्शन्स दिली किंवा त्या ठिकाणी काही विद्युत प्रवाह छोट्या प्रमाणामध्ये 2 व्होल्टचा जर दिला तर कमरेमध्ये असलेला त्रास हा मेंदूपर्यंत न पोचल्यामुळे पेशंटना होणाऱ्या वेदना आणि त्यामुळे होणारा त्रास हा आपण पायावरती उपचार करून दुरुस्त करू शकतो. आता ह्यामध्ये जे बदल होतात ह्या बदलांचा साध्या शब्दामध्ये आपल्याला समजायला सोपा असा आपण त्याची फोड अशी करू शकतो की त्यातला जो बदल आहे हा बऱ्याचशा प्रमाणात पूर्ववत होऊ शकतो आणि हा रासायनिक स्वरूपाचा असू शकतो. दुसरा जो त्यात होणारा बदल जो आहे, जो रचनात्मक बदल आहे, जो परत पूर्ववत होत नाही आणि काळानुरूप जो वाढत राहतो, ह्या बदलाला आपण मराठी भाषेमध्ये साध्या शब्दात बिघाड असं म्हणू शकू. थोडक्यात बदल हा तात्पुरता असू शकतो, तो परत पूर्ववत होऊ शकतो आणि जनरली सामान्यपणे तो रासायनिक स्वरूपाचा असू शकतो. बिघाड हा रचनात्मक असतो, हा सामान्यपणे परत पूर्वीसारखा होत नाही आणि बऱ्याच वेळेला हा जो बिघाड आहे हा आपल्या वयानुसार होणाऱ्या फरकांशी आणि झीज जी होते त्याच्याशी संबंधित असू शकतो. आता इथे आपण आणखीन एक मूळ संकल्पना लक्षात घेतली पाहिजे, ती अशी की ह्यामध्ये जे बदल होत आहेत ह्यातले बरेचसे बदल हे वयानुरूप होत असल्यामुळे निसर्ग नियमांनी ते दरवर्षी, दर दिवशी, दर महिन्याला थोडे थोडे का होईना वाढत असतात. हे जे बदल आहेत हे त्या ठिकाणी शिरांच्या भोवती मास वाढल्यामुळे, शिरा आवळल्या जाणे अशा स्वरूपाचे असतील तर ते दरवर्षी थोड्याफार प्रमाणात वाढत जातात. जर हे बदल, चेंज हा रासायनिक असेल, तात्पुरता असेल आणि बदल या संकल्पनेतला असेल तर ती सूज कमी केल्यामुळे ती गोष्ट परत पूर्ववत होऊ शकते. त्यामुळे ह्यामुळे निर्माण होणारी लक्षणं ही बदलांमुळे आहेत, केमिकल चेंजमुळे आहेत का बिघाडामुळे आहेत, फिजिकल चेंजमुळे आहेत हे समजून घेणं हे डॉक्टरांच्या दृष्टीने आणि पेशंटच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. कारण निसर्ग नियमांनी ही गोष्ट वाढत जर जाणार आहे तर मग आपण जे उपचार करायचे हे काय स्वरूपाचे करायचे आणि या उपचारांपासून आपण अपेक्षा काय ठेवायच्या हे आपण ठरवू शकतो. बऱ्याचशा वेळेला समाजामध्ये एक गोष्ट अशी दिसते की आपल्या शरीरात झालेले बदल आणि बिघाड हे फक्त बदल या रूपाचेच आहेत, तात्पुरते आहेत आणि ते परत 100% पहिल्यासारखे होणार आहेत ह्या कल्पनेमध्ये, या स्वप्नामध्ये पेशंट दंग असतो. आणि ज्या वेळेला हे बदल हे मर्यादेपेक्षा जास्ती आहेत, ते बिघाड या रूपात आहेत हे जेव्हा पेशंटच्या आणि डॉक्टरांच्या नजरेला येतं त्यावेळेला मग आपण जागे होतो आणि आपण त्याबद्दल जास्ती गांभीर्याने विचार करायला लागतो. परत एकदा मी असं म्हणेन की डॉक्टरांच्या तपासणीमध्ये पेशंटनी दिलेल्या माहितीनंतर डॉक्टरांच्या विचारामध्ये पेशंटची गोष्ट बोलत आहे ही गोष्ट बदल रूपाची आहे का बिघाडाच्या रूपाची आहे हे ठरवणं हा यातला मूलभूत प्रश्न आहे. आता हे जे प्रश्न आहेत ह्याकडे आपण थोड्या वेळात वळू, पण मी आत्ता जे बोललो हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि आपण तो व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. कारण उद्या जर डॉर्सल रूट गँग्लियॉनचं काम बिघडलं तर अतिशय तीव्र वेदना, पायाला बधिरपणा आणि पायाची ताकद कमी होणे, त्याचप्रमाणे पायातला रक्तप्रवाह बिघडणे अशा स्वरूपाचे आपल्याला बदल आणि बिघाड दिसू शकतात, ज्यामुळे ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात कटकटीची होऊ शकते.